चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ग्रामीण भागात 5 कोटी रोजगार निर्माण करणार नितीन गडकरी। देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 29% वाटा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच खादी ग्रामोद्योगचा आहे। या क्षेत्राच्या माध्यमातून 49% निर्यात होते, तसंच 11 कोटी लोकांना रोजगार मिळतो। आता खादी ग्रामोद्योगची उलाढाल 5 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं नियोजन असून त्यासाठी अर्थमंत्र्यांनीही सहकार्याची ग्वाही दिली आहे। त्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। गडकरी यांनी सोमवारी पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला। जिल्हाधिकारी नवल किशोर राम, संस्थेचे संचालक प्राचार्य डॉक्टर संजीव राय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ, सहसंचालक डॉक्टर लक्ष्मी राव आदी उपस्थित होते। गडकरी म्हणाले, शेती, ग्रामीण आणि आदिवासी भागात जास्तीत जास्त भांडवल गुंतवून रोजगार निर्मिती करण्याचं ध्येय आहे, त्यामुळे नोकरीसाठी गावाहून किंवा आदिवासी भागातून शहराकडे येण्याची गरज भासणार नाही। सरकारी संस्थांनी केलेलं संशोधन सर्वसामान्यांना पाहता यावं, तसंच या संशोधनाच्या आधारे उत्पादनाची निर्मिती करता यावी यासाठी MSME विभागातर्फे विशेष पोर्टल तयार करण्यात येणार आहे। उत्पादनांच्या मार्केटिंगसाठीही पोर्टल तयार केलं जात असून उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टपाल विभागाशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे पुण्यातील व्यक्तीला थेट अरुणाचल प्रदेशमधील उत्पादन घर बसल्या खरेदी करता येईल। पर्यायाने शेतकरी, आदिवासी, ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळेल अशी माहितीही गडकरी यांनी दिली।